कर्मयोग शास्त्र प्रकरण पहिले विषय प्रवेश। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जय मुदीरयेत। महाभारत आदिम श्लोक। श्रीमद भगवद्गीता हा आमच्या धर्मग्रंथांपैकी एक अत्यंत तेजस्वी व निर्मल हिरा आहे। पिंड ब्रह्मांड ज्ञानपूर्वक आत्मविद्येची गूढ व पवित्र तत्वे थोडक्यात व असंदिग्ध। नारायणाला नरांमध्ये उत्कृष्ट जो नर त्याला सरस्वती देवीला आणि व्यासाला नमस्कार करून मग जय म्हणजे महाभारत म्हणण्यास सुरुवात करावी असा या श्लोकाचा अर्थ आहे। नर व नारायण हे दोन ऋषी म्हणजे द्विधा झालेला साक्षात परमात्माच असून त्यांचेच पुढे अर्जुन व श्रीकृष्ण हे दोन अवतार असे महाभारतात वर्णन आहे। यांनीच निष्काम कर्मपर नारायणीय किंवा भागवत धर्म प्रवृत्त केला असल्यामुळे सर्व भागवत धर्मीय ग्रंथात आरंभी यांनाच नमन केलेले असते। या श्लोकात व्यासाचे नाव काही ठिकाणी गाळून त्याबद्दल चैव असा पाठ येत असतो। या श्लोकात व्यासाचे नाव काही ठिकाणी गाळून त्याबद्दल चैव असा पाठ येत असतो पण आम्हास तसे करणे बरे वाटत नाही, कारण नर नारायण ऋषींनी भागवत धर्म जशी प्रवृत्त केला आहे तरी भारत व गीता असे जे या धर्माचे दोन प्रमुख मुख्य ग्रंथ ते ज्यांनी लिहिले त्या व्यासांचाही आरंभी नमन करणे आमच्या मते योग्य आहे। जय हे महाभारताचे प्राचीन नाव आहे। रीतीने सांगून त्यांच्या आधारे मनुष्य मात्रास आपल्या आध्यात्मिक पूर्णावस्थेची म्हणजे परमपुरुषार्थाची ओळख करून देणारा आणि त्याबरोबरच भक्तीची ज्ञानाशी व अखेर या दोघांशीही शास्त्रतः प्राप्त होणाऱ्या व्यवहारांशी सोपपत्तिक व सुंदर जोड घालून संसारात भांबावून गेलेल्या मनास शांत आणि विशेषत निष्काम कर्तव्याचारणास प्रवृत्त करणारा यासारखा दुसरा बालबोध ग्रंथ संस्कृतातच काय पण जगातील इतर वाङ्मयांतही सापडणे दुर्मिळ आहे। केवळ काव्य या दृष्टीने जरी याचे परीक्षण केले तरी आत्मज्ञानाचे अनेक गहन सिद्धांत प्रासादिक भाषेने आबालवृद्धांस सुगम करणारा आणि ज्ञानयुक्त भक्तिरसाने भरलेला हा ग्रंथ उत्तम काव्यात गणिला जाईल। मग सकल वैदिक धर्माचे सार श्री भगवतांचे वाणीने ज्यात साठविले गेले त्याची योग्यता काय वर्णावी। भारतीय युद्ध समाप्त होऊन श्रीकृष्ण व अर्जुन प्रेमाने गोष्टी बोलत बसले असता भगवंताच्या मुखाने गीता पुन्हा ऐकण्याच्या इच्छेने अर्जुनाने एक दिवस श्रीकृष्णास अशी विनंती केली की युद्धारंभी तुम्ही केलेला उपदेश मी विसरलो, मला तो कृपा करून फिरून सांगा। तेव्हा सदर उपदेश त्या प्रसंगी अत्यंत योगयुक्त चित्ताने केला असल्यामुळे तो पुन्हा तसा सांगणे मलाही अशक्य आहे असे भगवंतांनी त्यास उत्तर दिले। म्हणून अनुगीतेच्या आरंभी म्हटले आहे, वास्तविक पाहिले तर भगवंतास अशक्य असे काहीच नाही पण त्यांनीसुद्धा पुन्हा पुन्हा सांगणे अशक्य म्हणावे यावरून गीतेची थोरवी केवढी मोठी आहे हे मात्र चांगले व्यक्त होते। वैदिक धर्मांतील भिन्न भिन्न सांप्रदायास वेदाप्रमाणे हा ग्रंथ आज सुमारे 2500 वर्षे सर्वांस एक सारखाच मान्य व प्रमाणभूत होऊन बसला आहे। यातील बीज हे तेच असून याच कारणास्तव सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपाल नंदन पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत। सर्व उपनिषदे याच कोणी गाई भगवान श्रीकृष्ण हे स्वतः दूध काढणारे गवळी बुद्धिमान अर्जुन हा त्या गाईस पाना आणणारा भोक्तावत्स आणि अशी अपूर्व सामग्री जुळून आल्यावर जे दूध काढले तेच हे मोठे गीतामृत असे या स्मृतिकालीन ग्रंथाचे गीता ध्यानात अलंकारयुक्त पण यथार्थ वर्णन केले आहे। हिंदुस्थानातील सर्व प्राकृत भाषांत याची अनेक भाषांतरे टीका अथवा निरूपणे झाली आहेत यात काही आश्चर्य नाही, पण पाश्चिमात्य संस्कृताची ओळख झाल्यानंतर ग्रीक लॅटिन जर्मन फ्रेंच आणि इंग्रजी यांच्या भाषांतूनही गीतेची अनेक भाषांतरे होऊन या अप्रतिम ग्रंथाची प्रसिद्धी आज सर्व जगभर झालेली आहे. सर्व उपनिषदांचे सार या ग्रंथात आले आहे. इतकेच नव्हे तर या ग्रंथाचे पुरे नावही श्रीमद भगवद्गीता उपनिषद असे आहे. गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी अध्याय समाप्तीदर्शक जो संकल्प असतो त्यात इति श्रीमद भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे इत्यादी शब्द असतात. हा संकल्प मूळ भारतात जरी दिलेला नाही तरी गीता ग्रंथाच्या सर्व प्रतीत तो आढळून येत असल्यामुळे नेहमीच्या पाठासाठी महाभारतातून गीता प्रथम जेव्हा निराळी काढण्यात आली तेव्हापासून म्हणजे गीतेवर कोणतीही टीका होण्यापूर्वी तो प्रचारात आलेला असावा असे अनुमान होते व या दृष्टीने गीता तात्पर्याचा निर्णय करण्याचे कामी त्यांचे महत्त्व काय हे पुढे सांगण्यात येते. तूर्त संकल्पांतील भगवद्गीतासु उपनिषत्सु या दोन पदांचा विचार कर्तव्य आहे. उपनिषद हा शब्द मराठीत नपुसकलिंगी असला तरी संस्कृतात तो स्त्रीलिंगी असल्यामुळे श्री भगवंतांनी गायलेले म्हणजे सांगितलेले उपनिषद या अर्थी संस्कृतात श्रीमद भगवद्गीता उपनिषद असे विशेषण विशेष्यपूर्व स्त्रीलिंगी दोन शब्द येतात. आणि ग्रंथ जरी एकच आहे तरी समानार्थी अनेक वचनाने त्याचा निर्देश करण्याची पद्धत असल्यामुळे श्रीमद भगवद्गीता सुपनिषत्सु असा सप्तमंत बहुवचनी प्रयोग झालेला आहे. आचार्यांच्या भाष्यांतूनही याप्रमाणे इति गीतासु असे या ग्रंथास अनुलक्षून बहुवचनी प्रयोग आलेले आहेत. पण संक्षेप करण्याची वेळी आदरार्थ प्रत्यय किंवा पदे आणि शेवटचा उपनिषद या जातीवाचक सामान्य शब्दही गाळून केन कठ छांदोग्य या संक्षिप्त नावांप्रमाणेच श्रीमद भगवद्गीता उपनिषद या दोन प्रथमांत एकवचनी शब्दाचे प्रथम भगवद्गीता व पुढे नुसते गीता असे स्त्रीलिंगी अतिसंक्षेप रूप झालेले आहे. उपनिषद हा शब्द मूळच्या नावात अस तर भागवतम भारतम गोपी गीतम या शब्दांप्रमाणेच या ग्रंथाचे नाव भगवद्गीतम किंवा नुसते गीतम असे नपुसकलिंगी बनले असते. तसे न होता भगवद्गीता किंवा गीता असा स्त्रीलिंगी शब्दच ज्या अर्थी कायम राहिला आहे त्या अर्थी त्यापुढे उपनिषद हा शब्द नेहमीच अध्यारत समजला पाहिजे. अनुगीतेवरील अर्जुन मिश्राच्या टीकेत अनुगीता या शब्दाचा अर्थही त्याचप्रमाणे केलेला आहे. परंतु गीता हा शब्द 700 श्लोकी भगवद्गीतेसच लागत नसून रूढार्थी तो दुसऱ्याही अनेक ज्ञानपर ग्रंथास लाविलेला आढळून येतो. उदाहरणार्थ महाभारतातील शांतीपर्वांतर्गत मोक्षपर्वाच्या काही फुटकळ प्रकरणास पिंगलगीता शंपाकगीता मंकीगीता बौद्धगीता विचक्षुगीता हरितगीता वृत्रगीता पराशगीता व हंसगीता अशी नावे दिलेली असून अश्वमेध पर्वांतील अनुगीतेच्या एका भागास ब्राह्मणगीता अशी निराळी विशिष्ट संज्ञा आहे. याशिवाय अवधूतगीता अष्टवक्रगीता ईश्वरगीता उत्तरगीता कपिलगीता गणेशगीता देवीगीता पांडवगीता ब्रह्मगीता भिक्षुगीता यमगीता रामगीता व्यासगीता शिवगीता सुतगीता सूर्यगीता वगैरे दुसऱ्याचाही अनेक गीता प्रसिद्ध आहेत. यांपैकी काही स्वतंत्ररित्या निरूपलेल्या असून बाकीच्या निरनिराळ्या पुराणांतून आलेल्या आहेत. उदाहरणार्थ गणेशगीता ही गणेश पुराणाच्या अखेर क्रीडाखंडात 138 ते 148 अध्यायांत असलेली आलेली असून ती थोड्या शब्दभेदाने भगवद्गीतेचीच हुबेहूब नक्कल आहे असे म्हणण्यास हरकत नाही. ईश्वरगीता कूर्म पुराणाच्या उत्तर विभागात पहिल्या 11 अध्यायात आलेली असून पुढील अध्यायांत व्यासगीतेला सुरुवात झालेली आहे. आणि स्कंद पुराणांतर्गत सुतसंहितेच्या 4थ्या म्हणजे यज्ञवैभव खंडाच्या उपरिभागात आरंभीचे अध्याय 1 ते 12 पर्यंत ब्रह्मगीता व ब्रह्मगीतेनंतरच्या 8 अध्यायांत सूतगीता म्हणजे स्कंद पुराणांतील या ब्रह्मगीतेहून निराळी अशी दुसरी एक ब्रह्मगीता योग वशिष्ठातील निर्वाण प्रकरणाच्या उत्तरार्धात सर्ग 173 ते 181 पर्यंत आलेली आहे. यमगीता तीन प्रकारच्या आहेत. पहिली विष्णू पुराणाच्या तिसऱ्या अंशाच्या 7व्या अध्यायात, दुसरी अग्निपुराणाच्या 3र्या खंडाच्या 381व्या अध्यायात आणि तिसरी नृसिंह पुराणाच्या 8व्या अध्यायात आलेली आहे. रामगीतेची गोष्ट अशीच आहे. आमच्याकडे जी रामगीता प्रचारात आहे ती अध्यात्मा रामायणाच्या उत्तरकांडाच्या 5व्या सर्गात असून ते अध्यात्म रामायण ब्रह्मांड पुराणाचा एक भाग आहे असे मानतात. परंतु याशिवाय दुसरीही एक रामगीता मद्रासेकडे प्रसिद्ध असलेल्या गुरु ज्ञानवशिष्ठ तत्वसारायण नावाच्या ग्रंथात आलेली आहे. हा ग्रंथ वेदांताचा असून ज्ञान, उपासना व कर्म अशी त्याचे तीन कांडे आहेत. त्यापैकी उपासना कांडाच्या 2व्या पादाच्या 18 अध्यायात रामगीता आणि 3र्या म्हणजे कर्मकांडाच्या 3र्या पदाच्या 5 अध्यायात सूर्यगीता निरूपली आहे. शिवगीता ही पद्मपुराणाच्या पातालखंडात आहे असे म्हणतात. पण या पुराणाची पुणे येथील आनंद आश्रमात जी प्रत छापलेली आहे त्यामध्ये शिवगीता आढळून येत नाही. गौंडीय पद्मोत्तर पुराणात ते सापडते असे पंडित ज्वाला प्रसाद यांनी आपल्या अष्टादश पुराण दर्शन नावाच्या ग्रंथात लिहिले असून नारद पुराणात इतर पुराणांबरोबर पद्मपुराणाचीही जी विषयानुक्रमणिका दिलेली आहे तीमध्येही शिवगीतेचा उल्लेख आहे. याखेरीज श्रीमद भागवत पुराणात स्कंद 11 अध्याय 13 यात हंसगीता व अध्याय 23 यात भिक्षुगीता आलेली असून 3र्या स्कंदातील कापिलेयोपाख्यानासही कपिलगीता असे नाव कित्येक देतात. परंतु कपिलगीता म्हणून एक स्वतंत्र छापील ग्रंथ आमचे पाहण्यात आहे. ही कपिलगीता हटयोग प्रधान असून ती पद्मपुराणात घेतली असा यात उल्लेख आहे. या पद्मपुराणात ही सापडत नाही. इतकेच नव्हे तर यात एके ठिकाणी जैन, जंग व सोफी यांचा उल्लेख असल्यामुळे ही गीता मुसलमानी अंमलानंतरची असावी असे म्हणणे भाग पडते.